नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंयांक शिक्षणाचें केंद्र करपाच्या हेतान राज्य सरकार काम करता. केंद्र सरकाराच्या मस्तीन गोंयांत कृत्रीम बुद्धी, अक्षय उर्जा, बायोसायन्स, डिजिटल शिक्षण आनी भलायकी सुविधेच्या मळार आमी म्हत्वाचे बदल करूंक शकले. ह्या मळाक लागपी साधन सुविधेन केंद्र सरकाराच्या आदारान म्हत्वाचे नाविन्य बदल जाल्यात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. गोंयांत अर्थीक मळाक स्वावलंबी करतना टॅक्नॉलॉजीच्या बाबतींत लेगीत स्वावलंबी करपाच्या नदरेंतल्यान सरकार काम करता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या कार्यावळीन म्हणलां.
14 वर्ष उशिरा स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा इट इज वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग स्टेट म्हणायला काहीच हरकत नाही. विच इज 100% लिटरसी, हायेस्ट GDP, हायेस्ट पर कॅपिटा इन्कम. आणि आता तर मी म्हणेन की शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आमच्या सरकारने केलेली आहे. यू सी इन द गव्हर्नमेंट कॉलेजेस, प्रोफेशनल कॉलेजेस अलॉंग विथ द नॅशनल इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिशमेंट इन द स्टेट ऑफ गोवा. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल पास केल्यानंतर आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी इज ऑल्सो स्टार्टेड एस्टॅब्लिशिंग इन द स्टेट ऑफ गोवा. मी मोठ्या अभिमानाने सांगेन की गोवा इज एन एड्युकेशन हब फॉर द म्हणजे कमिंग इयर्स हे होईल याचाही मला खूप अभिमान आहे. स्किलिंग शिक्षण हे खूप महत्वाचं आहे.
पुण्यातल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठान 44व्या दीक्षांत सुवाळ्यान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां स्वयंपूर्ण गोंय उपक्रम यशस्वी रित्या चालीक लायिल्ल्या खातीर डिलीट ही पदवी दिल्या. एका वेळार दुसऱ्या राज्यांचेर निंबून आशिल्ल्या गोंय राज्याक शेतकी, पिकावळ, भाज्यो, फुलां, दूद ह्या सगळ्याचेर स्वता स्वयंपूर्ण कशी करप ह्या दिकेन हो उपक्रम सरकारान चालीक लावपाचो येवजिल्लो आनी 2 वर्सां भितर ह्या उपक्रमाक उपाट प्रतिसाद मेळ्ळो. ही पदवी आनी भोवमान स्विकारतना आपूण गोंयकारांक तशेंच हो उपक्रम यशस्वीपणान चालीक लायिल्ल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांक हाचे श्रेय दिता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. कोरोना काळ महामारीचो काळ आसलो तरी लेगीत तातूंत स्वयंपूर्ण जावपाची मोठी शिकवण गोंय सरकारान घेतली आनी आत्मनिर्भर भारत जातना गोंयांक स्वयंपूर्ण करपाच्या दिकेन काम सुरू केलें अशी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां.
सर्वात प्रथम मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ह्यांच्या खूप खूप आभारी आहे, कारण त्याने मला ही डिलीट डिग्री गोमंतकाच्या स्वयंपूर्ण गोवा या खासा कार्यक्रमासाठी त्याने मला ही डिग्री दिली. त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि मी आजची ही डिलीट डिग्री तमाम गोवेकरांना अर्पित करतो, कारण ज्यांच्यामुळेच मी हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो. आणि स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमामध्ये माझ्या बरोबर असलेले माझे सगळे प्रशासकीय अधिकारी, कारण ह्या सर्वांसाठी मी समर्पित करतो.
नीती आयोग वित्तीय भलायकी निर्देशांक 2026 गोंयचो क्रमांक पहिल्या 10 कामगिरी करपी राज्यांमदीं दुसऱ्या नंबराचेर आसा. महसूल उरिल्ले अर्थसंकल्प आनी फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड डिजिटल मॅनेजमेंट FRBM नेमा भितर शिस्तबद्ध अर्थीक वेवस्थापन, भौतिक मुळाव्या साधन सुविधांचो मुखेल गुंतवणूक, रस्ते जोडणी, पर्यटन आनी शार उदरगत, शिक्षण भलायकी आनी कुशळटाय हातून गुंतवणूक करून मनीस मुळावी बांदावळ घटमूट करप, भौशीक साधन संपत्तीचो वापर करपा खातीर कार्यक्षम महसूल एकठांय करप आनी बरें शासन स्वयंपूर्ण गोंयांतल्यान समाजाक सशक्त करपाचेर गोंयांक दुसऱ्या नंबराचेर मेळ्ळा. गोंयांत गॅस सिलिंडर फावो त्या प्रमाणान उपलब्ध आसा. सिलिंडर डिलर्सांक पुरवण सेगीत सुरू आसा आनी वेवसायीक सिलिंडर दिवप सुरू जाला अशी माहिती नागरी पुरवण खात्यांतल्या अधिकाऱ्यांनी दिली. सिलिंडराचो फावो इतलो साठो आसा आनी गॅस डिलर्सांक दिसाक 1 ते 2 सिलिंडराच्यो गाडयो येतात. भारताच्या आदिवासी हस्तकला दायजाची परब मनोवपी गांधी शिल्प बाजाराचे प्रदर्शन आयतारा आंतरराष्ट्रीय केंद्र दोना पावला हांगा उक्तावण जातले. दनपरा 2:30 राज्यसभेचे संसद वांगडी सदानंद शेठ तानावडे ह्या कार्यावळीचे उक्तावण करतले. कापड मंत्रालयाच्या राष्ट्रीय हस्तकला उदरगत कार्यावळी खाला आसाम राज्य ल्हान उद्देग उदरगत महामंडळान आयोजित केल्ले हे प्रदर्शन 15 मार्च ते 24 मार्च मेरेन चलतले. पणजे वेधशाळेन दिल्ल्या माहिती प्रमाण आयज पणजे चडांचो तापमान 34° सेल्सियस आनी उण्यात उणें तापमान 25° सेल्सियस नोंद जाला. गोंय क्रिकेट संघटनेन 19 वर्सां पिरायी सकयल्या चलयांच्या पंगडा खातीर उक्त्या निवड चाचणेचे आयोजन परवरी क्रिकेट अकादमीन केला. ही चाचणी 21 मार्च दिसा सकाळी 8:30 सावन सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.